चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर वाहतुकीच्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करू नका, जिल्हाधिकारी दौलत देसाई। साखर, धान्य, गॅस, दुधासह इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करत असताना आपल्या वाहनांमधून अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक करू नका, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला। कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी आहे, यामुळे पुणे मुंबई येथील अनेक लोकप्रतिनिधींची पत्रं घेऊन जिल्ह्यात येत आहेत। याशिवाय साखर, दूध, धान्य, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात लोक कोल्हापूरमध्ये येत आहेत। अशा वेळेला पुणे मुंबई येथील एखादी कोरोना लागण झालेली व्यक्तीही आपल्या वाहनांमधून प्रवास करू शकते, याचा विचार करून आपण जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करतो याचं भान ठेवून चालक आणि क्लीनर असे दोघेच या वाहनातून प्रवास करतील, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत। अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची वाहनं जप्त केली जात आहेत, असा इशारा श्री देसाई यांनी दिला।